श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. नऊ ओव्या घेऊन झाल्यात. चांगदेव पासष्टीची नववी ओवी ज्याच्यामध्ये लुगडे धोतर वस्त्र ही सर्व एका तंतूचीच बनलेली आहे. मातीची सर्व भांडी एका मातीचीच बनलेली आहेत अशा पद्धतीचं निरूपण आलं होतं. आणि ते सिद्ध करण्यासाठी माऊलीच्या साहित्याचा वापर करून ते विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला गेला, जो सर्व विश्वाचा कर्ता धरता आणि सर्व विश्वाचा मालक स्वामी असा मीच आहे असं भगवद्गीतेत परमात्म्याने सांगितलं. आणि मीच या जगामध्ये ओतप्रोत भरून राहिलेलो आहे. अष्टावक्र गीतेमध्ये सुद्धा हाच सिद्धांत प्रतिपादित करण्यात आला. आणि दृष्टा आणि दृश्य हे दोन्ही ज्या ठिकाणी एकत्र होतात ते झालं म्हणजे मग आत्मभाव प्रकट होतो असं निरूपण त्या नवव्या ओवीत आलं होतं. आज दहाव्या ओवीला आपण सुरुवात करतोय. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. ताफी ओवी चांगदेव पासष्टी जी. तेवी दृष्टा दृश्य दशे अतीत दृंगमात्र जे असे तेची दृष्टा दृश्य मिसे केवळ होय. त्याप्रमाणे दृष्टा आणि दृश्य हे दोन्ही कल्पित असल्यामुळे त्याहून भिन्न असलेला परमात्माच अविद्येमुळे दृष्टा दृश्य रूपाने आपल्याला जाणवतो. आता आधी दृष्टा आणि दृश्य एक झाला पाहिजे तेव्हा आत्मभाव प्रकट होतो. आत्मभाव प्रकट झाल्यानंतर माऊली चांगदेव महाराजांना सांगत आहे की दृष्टा आणि दृश्य हे पण लोपतात कारण हे पण कल्पित आहेत. हा सुद्धा कल्पनेचाच खेळ आहे पण ती कल्पना फार वरच्या पातळीवरची आहे. त्याची अदरवाईज आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. या जगाकडे पाहत असताना सामान्य माणसाच्या दृष्टीला जे दिसते ते दृश्य, जो हे दृश्य पाहतो तो दृष्टा. दृष्टा जेव्हा या जगाच्या दृश्याकडे पाहतो त्यावेळी त्याला या जगामध्ये नाना प्रकार आकार वर्ण नाम रूप जाती धर्म इत्यादी सर्व दिसतात. म्हणजे जागोजागी भेद असा त्याला दृष्टीगोचर होतो. जगामधील काही गोष्टी त्याला आवडतात तर त्या आपल्याशा वाटतात आणि काही अजिबात मुळीच आवडत नाही म्हणून त्या टाकाव्याशा वाटतात. ज्या आवडतात त्या स्तुत्य वाटतात, ज्या नावडतात त्या त्याज्य वाटतात. म्हणून तो निरनिराळी नाती तयार करतो, निरनिराळे रिलेशन्स तयार करतो, मैत्री तयार करतो, दुश्मनी पण तयार करतो, बरं तयार करतो तर वाईटही तयार करतो, काही अनुकूल तर काही प्रतिकूल, काही सुगंधी तर काही दुर्गंधी, नाही का? मासे फिश ज्याला म्हणतो आपण, काही लोक किती आनंदाने खातात आणि काहींना त्याचा वास सुद्धा सहन होत नाही. तर जो काहींना सुगंध वाटतो तोच काहींना दुर्गंध वाटतो आणि जो काहींना दुर्गंध वाटतो तो काहींना सुगंध वाटतो. अशा या सगळ्या गोष्टींमध्ये सामान्य दृष्टीला सर्वत्र भेदच भेद दिसतो. तथापि या जगामध्ये चांगले आणि वाईट जे कोणी असेल त्या सर्वांमध्ये तो आत्माच नटलेला भरलेला सर्वत्र तोच असतो. जे वाईट लोक आहे त्यांच्यामध्ये काही आत्मा नाही आहे का? परमात्म्याने जे विश्वरूप दाखवलं, अनेक वक्त्रम दरवक अनेक बाहू दरवक्त्र नेत्रम पश्यामि विश्व तोनंत रूपम नांतम न मध्यम न पुनस्तवादिम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. माऊलींनी विश्वरूप इतकं सुंदर वर्णन करून सांगितलेलं आहे 11 अध्यायात. क्वचितच कुठल्या साहित्यामध्ये इतकं सुंदर विश्वरूप वर्णित असेल. जणू काही आपल्या समोरच विश्वरूप भरायलं आहे अशी माऊलींनी शब्दरचना केलेली आहे. आणि इतक्या सुंदर काव्यमय पंक्तींमध्ये त्या विश्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. आता या विश्वरूपामध्ये प्रत्येक मुख प्रत्येक हात त्या परमात्म्याचा आहे, त्या विश्वरूपाचा आहे. त्याच्यामध्ये रागीट आहे, भर्त्स आहे, जेवढे काही रस आपल्याला ज्ञात आहेत सर्व रसयुक्त आहेत. आणि जे अज्ञात असतील आपल्याला कळत नसतील तसेही रूप त्याच्यात आहेत. चांगले वाईट जेवढे काही आहे त्या सर्वांमध्ये तोच आत्मा भरलेला आहे. एक परमात्माच या विश्वाच्या रूपाने नटून राहिलेला आहे असं अर्जुनाला श्रीकृष्णांनी या विश्वरूपाच्या बहाण्याने दाखवून दिलं आहे. तोच परमात्मा दृश्यही आहे आणि दृष्टही आहे. जीव जगत आत्मा सर्व तोच आहे. एका शरीराच्या आतमध्ये असलेला आत्मा त्याचं प्रतिबिंब जीव, आणि जिथे तो वावरतो ते जगत संपूर्ण आत्ममयच आहे. आणि सर्वच्या सर्व तोच आणि तो एकसारखा झालेला आहे. सामान्य माणसाला ही दृष्टी हा बोध नसतो म्हणून त्याला भेद दर्शन होत असते. आणि जे आत्मज्ञानी असतात त्यांना हे अत्यंत व्यवस्थितरित्या समजलेलं असते, पटलेलं असते. आता दृष्टा दर्शन दृश्य हे सगळे आपल्याला याच्यासाठी समजू शकत नाही, कारण आपल्याला वाटते की आपण या डोळ्यांनी पाहतो, या कानांनी ऐकतो, या नाकांनी सुगंध घेतो. पण या गोष्टीमध्ये पहा, या ग्रुपमध्ये मेडिकल सायन्सची मंडळी पण आहे. मेडिकल सायन्सची मंडळी आणि सायंटिफिक अंडरस्टँडिंग असलेली मंडळी सर्वच हे समजू शकतात की जे आपण म्हणतो की मी पाहतो, मी बोलतो, मी आता मी म्हणजे कोण आहे, हा कोण पाहतो. आपण म्हणू डोळे पाहतात, डोळे तर इन्स्ट्रुमेंट आहे. डोळे रॅटिना तर पडदा आहे. डोळा हा लेन्सयुक्त इन्स्ट्रुमेंट आहे, उपकरण आहे. कान डायफ्राम हे सगळे तर इन्स्ट्रुमेंट्स आहे. नाकामध्ये घ्राणेंद्रिय आहेत, हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. याची पुनरावृत्ती आपण करू शकतो ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंटेशननी, मोस्ट ॲडव्हान्स सायंटिफिक अंडरस्टँडिंगमुळे आपण हे सगळं क्रिएट करू शकतो. पण पाहतं कोण, ऐकतं कोण, बोलतो थ्रोट आहे, गळ्यातून घशातून आवाज निघतो, आवाज करणारी यंत्रे असू शकतात, पण बोलतोय तो कोण, पाहतो तो कोण, याची आपल्याला कधी याचा आपण कधी विचार केला? म्हणून पाहणारा तो खरा दृष्टा आहे ना. हे शरीर पाहत नाही आहे, मेल्यानंतर ही जी अवयव आहेत, ही जी ज्ञानेंद्रिये ज्याला म्हणतो, ही सर्व ज्ञान पाचही ज्ञानेंद्रिये, या पाचही ज्ञानेंद्रियांना कळत असेल का? जर आपण म्हटलं की आत्म्याचा काही संबंध नाही, तर हे शरीर तर निश्चेष्ट पडलेलं आहे ना मेल्यानंतरही. डोळे तिथेच आहेत, कान तिथेच आहेत, नाक तिथेच आहे. मग ही सगळं सर्व कामं करतात का? ही सगळे इन्स्ट्रुमेंट्स मरायच्या आधी जशी होती तसेच्या तसे हे इन्स्ट्रुमेंट्स मेल्यानंतरही तिथेच आहेत. पण हे फंक्शनल असतात का? यावर खूप रिसर्च झालेली आहे. आणि रिसर्च झाल्यानंतर रिसर्च करून हे याचं प्रूव्ह केलेलं आहे याला की हे सगळं काही होत नाही. हे सगळे इन्स्ट्रुमेंट निश्चेष्ट पडलेले असतात कारण त्या शरीराच्या मध्ये असलेला जो मालक होता, जो मी म्हणायचा, तो जीव तो तिथून निघालेला आहे. त्या आत्म्याचं पडलेलं प्रतिबिंब जीव जे अहंकाराने स्वतःला देह समजायचा तो निघून गेलेला आहे. आणि ज्याबद्दलचा अहंकार होता ते निश्चेष्ट पडलेलं आहे. ते एक शव झालेलं आहे. म्हणून दृष्टा आणि दर्शन आणि दृश्य याचा विचार करताना आपण फक्त बाह्य दृष्टीने विचार करतोय. पण खरोखर आतल्या दृष्टीने असा विचार करा की तो कोण आहे जो आपल्यामध्ये पाहतो, बोलतो, श्वास घेतो, ऐकतो. तो कोण आहे ज्याला कळतं की हा सुगंध आहे, ही हा दुर्गंध आहे, ज्याला कळतं की हे मी पाहतोय ते चांगलं आहे की वाईट आहे, ज्याला कळतं की हे जे मी ऐकतोय ही निंदा आहे, ही चुगली आहे, स्तुती आहे, हे देवाचा देवाची स्तुती आहे, तो कोण आहे? हाच विचार आपल्याला कायमस्वरूपी सतत हाच विचार आपल्याला करायचा आहे. आणि हळूहळू हळूहळू हा विचार दृढ झाला म्हणजे मग सर्वांच्या ठाई सर्वांच्या अंतर्यामी असलेला तो आत्मा कळून येतो. ज्ञानेश्वरी निरूपणाच्या वेळी खूप छान पद्धत एकदा असा काही संदर्भ निघाला होता. त्यावेळी आत्मा, जीव, प्राण म्हणजे काय असते, हे सर्व एकच आहे की निर्निळ आहे, परमात्मा म्हणजे काय, परमेश्वर म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, जीव म्हणजे कोण, प्राण कसे असतात, या सर्व गोष्टीवर आपण पूर्ण एक दिवस चर्चा केली होती. काही सुज्ञ मंडळींना ते आठवत असेल. आता इथे पुनरुक्ती करायची गरज नाही. परत आणखीन कुठल्या दिवशी जर हा विषय आला तर त्यावेळेस परत आणखीन आपण यावर विचार करू. तुर्तास इथे निर्णय असा आहे, माऊली जेव्हा चांगदेवांना सांगत आहे की दृष्ट आणि दृश्य हे व्यवस्थित समजून घे, दृष्टा आणि दृश्य जोपर्यंत एक होत नाही, जोपर्यंत हे भिन्न असतात तोपर्यंत द्वैत असते, आणि हे एक झाले की मग अद्वैत येते. पण आता या ओवीमध्ये, या 10व्या ओवीमध्ये एक स्टेप पुढे जाऊन माऊली सांगत आहे हा सिद्धांत. तेवी दृष्टा दृश्य दशे अतीत दृग्मात्रजी असे. दृग्मात्र म्हणजे ती कल्पना, ही कल्पना आहे. आणि हे दोन्ही जिथे संपतात, दृष्टादृश्य एक होतात, आणि एक झालेला जो दृष्टा आहे तोही हळूहळू संपतो, काहीच उरत नाही. शून्यातून शून्य गेलं, शून्यच उरतं. तर ती शून्याची अवस्था ते परमात्म्याचं स्वरूप आहे. दृष्टादृश्य हे जे दिसत होतं हे सुद्धा अविद्येमुळे जाणवत होतं. आणि हे सर्वांच्या ठिकाणी जीव जगत आत्मा सर्व तोच झालेला आहे, तोच नटलेला आहे, तोच भरलेला आहे. सामान्य माणसाला तशी दृष्टी नसल्यामुळे त्याला हे वरवरचं दिसते. 11व्या अध्यायात जेव्हा विश्वदर्शन सुरू होतं, कारण हा अप्रतिम अध्याय असतो अर्जुनाला हे पटवून देण्यासाठी की बाबा रे हे तू काहीच नाही आहे, तू कोणाला मारू शकत नाही आणि कोणाकडून मारलंही जाऊ शकत नाही. ही सगळी परमात्म्याने निर्माण केलेली सृष्टी त्याची माया आहे आणि प्रत्येक ठिकाणी तो आहेच. प्रत्येकाच्या ठिकाणी मी आहे पण सर्व माझ्यात नाही. हा परमात्म्याचा ऐश्वर योग अर्जुनाला चांगला पटावा म्हणून त्याला विश्वरूप दाखवलं होतं. आणि विश्वरूप दाखवताना देव म्हणाले होते,
इह कस्तम जगत कृष्णम पश्याद सच्चराचरम मम देहे गुणाकेश यच्चान्य दृष्टुमिच्छसी.
काय म्हटलं होतं? इह कस्तम जगत कृष्णम, कृष्णम नाही हे गुडाकेश अर्जुना, माझ्या शरीरामध्ये एकाच ठिकाणी सर्व चराचर पदार्थ सर्व जगत पहा, आणि आणखीही त्याच्या पलीकडे पाहायचं असेल ते सुद्धा इथेच पहा. मम देह गुडाकेशा यच्चान्न दृष्ट मिच्छसी, या दृष्टीच्या पलीकडे सुद्धा या रूपाच्या पलीकडे सुद्धा तुला काही पाहायचं असेल ते सुद्धा इथे. आता देवानी हे उगाच म्हटलेलं नाही आहे बरं का, देवानी हे उगाचच म्हटले नाही आहे, या विश्वरूपाच्याही पलीकडे पाहायचं असेल तर ते पहा. म्हणजे काय हो, म्हणजे या विश्वरूपाच्याही पलीकडे पाहण्यासारखं काहीतरी आहे. या विश्वरूपाच्याही पलीकडे पाहण्यासारखं एक आवरण आहे, आच्छादन आहे, ज्याला आपण परमात्मा म्हणतो. त्या विश्वरूपाच्याही पल्ल्याड आहे तो, तो परमात्मा, तो विश्वात्म्याच्या पुढचा परमात्मा, परमात्मा, परम चैतन्य, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस, युनिव्हर्सल कॉस्मिक कॉन्शियसनेस किंवा जे कॉस्मिक वर्ल्ड, ती चेतना. तर इहै कस्तम जगत कृष्णम पश्चाद्य सचराचरम, सर्व चराचरांमध्ये कशाप्रकारे मी व्याप्त आहे हे पहा. हे दाखवण्यासाठी इतकी तोंडं, इतक्या जिभा, इतके ते सगळं त्याचे स्वरूप, इतके रूप दाखवलेत. विश्वाचं रूप म्हणजे आता बिलियन ट्रिलियन माणसांची पॉप्युलेशन आहे, त्या व्यतिरिक्त ॲनिमल्सची पॉप्युलेशन, मायक्रोब्सची पॉप्युलेशन, व्हेजिटेशनची पॉप्युलेशन, एकंदरीत बायोडायव्हर्सिटी, सगळी जे डायव्हर्सिटी, बायोडायव्हर्सिटी ज्याचा विचार करतो आपण, हे बायोडायव्हर्सिटी शब्दामध्ये सुद्धा लिव्हिंग बिईंग आहे, पण परमात्मा त्याच्याही पलीकडे आहे, नॉन लिव्हिंगमध्ये सुद्धा आहे, चर अचर. तर एवढं मोठं रूप दाखवताना देवानी काय काय दाखवलं असेल आणि त्या अर्जुनानी काय काय पाहिलं असेल, आपण तर वेडं होऊन जाऊ. आपल्याला सर्व जग जर इथं दाखवलं तर आपण तर पागल होऊन जाऊ. पण अर्जुन त्याला दिव्य दृष्टी असल्यामुळे ते पाहू शकला. आपण या दृष्टीने पाहू शकतो का? समजा दाखवलं जरी एखाद्या वेळी देवानी आपल्याला, आपल्याच गावचे सर्व लोक एकाच वेळी आपल्या अवतीभोवती फिरवले तर ते पाहू शकत नाही आपण. मेला भरतो, जत्रा भरते, त्या जत्रेमध्ये गरगर फिरणारी ती भिंगरी असते ज्याच्यावर आपण बसतो, तो आकाश पाळणा. त्या आकाश पाळण्यामध्ये जेव्हा गरगर गरगर फिरवतात, एका स्टेज नंतर डोळेही दुखतात आणि आपल्या डोक्यातसुद्धा भोवळे यायला लागते, आणि ते भोवळ आली म्हणजे उलट्या होतात, ओकऱ्या होतात, तेवढंसुद्धा पाहणं होत नाही. मग अर्जुनानी ते कसं पाहिलं असेल? हे गुढाकेशा, माझ्या शरीरामध्ये एकाच ठिकाणी पहा, सर्व एकाच ठिकाणी, आणि त्याही पलीकडे पाहायचं असेल तर आणखीन पहा. फार सुंदर एक श्लोक असतो गीतेमध्ये आणि बहुतेक लोकांच्या वाचनामध्ये सुद्धा असतो हा,
पश्यमे पार्थ रूपाणी शतशोंस्तसहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च.
नानावर्ण, नानाकृती, नानावर्णाकृतीनि च. पश्यमे पार्थ रूपाणि शतशोंस्तसहस्रशः, आता तू माझ्या शेकडो हजारो नाना प्रकारच्या, नाना वर्ण, नाना आकृती, नाना प्रकारचे रंग असलेल्या या रूपास पहा. नाही का, किती किती व्हेरिएशन्स त्याच्यामध्ये होते, किती व्हेरायटीज त्याच्यामध्ये होत्या. या एका श्लोकामध्ये व्यासदेवांची पण काय काय त्यांची बुद्धी असेल, काय त्यांची क्रिएटिव्हिटी असेल, पश्यमे पार्थ एका श्लोकामध्येच. किंवा तो श्लोक अनंत बाहू दरवक्त्र नेत्रम,
अनंत बाहू दरवक्त्र नेत्रम पश्यामि विश्वतोऽनन्तरूपम्। नान्तं न मध्यं न पुनस्तवाधिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम्।
असं विश्वरूप ज्याला अंत नाही, मध्य नाही, सुरुवात नाही, नांतम न मध्यम न पुनस्तवादी, असं भयंकर विचित्र असं ते विश्वरूप आहे ज्याच्यामध्ये अनंत हात आहेत, अनंत बाहू दरवक्त्र नेत्रम, अनंत तोंड आहेत, अनंत हात आहेत। अर्जुनाला पाहून ते किती वेगळ्या प्रकारचं वाटलं असेल, पण याच्या मागचा हेतू फक्त हाच आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा। याच्या मागचा हेतू कुठला चमत्कार करणे नाही आहे, याच्या मागचा हेतू फक्त या कम्प्लीट डायव्हर्सिटीला एका छोट्या स्वरूपात, समजण्या इतक्या स्वरूपात आणून दाखवणे आहे। अर्जुन हा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, लक्षात ठेवा, तुमच्या आमच्यासारखा तो एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे, ह्युमन काइंड, सर्वसामान्यांचा तो रिप्रेझेंटेटिव्ह आहे, आणि त्याला रिप्रेझेंटेटिव्ह स्वरूपात रिप्रेझेंटेटिव्ह स्वरूपच दाखवलं आणि त्याला आपण विश्वरूप म्हणतो। पश्चिमे पार्थ रूपाणि शतशंस सहस्रशः, त्या अद्भुत आकृत्या, त्या अद्भुत आकृत्या, ते मानव रूप, त्या अद्भुत रूपाच्या पाठी भगवंताला इतकंच सांगायचं आहे की या सर्व गोष्टींमध्ये सर्वत्र मीच भरलेलो आहे, फक्त दृष्ट आणि दृश्य इतक्यापुरतं मला मर्यादित समजू नका। पहिल्यांदा स्थिर होण्यासाठी दृष्टा व्हा, साक्षीभावाने जगा, या जगामध्ये वावरताना साक्षी म्हणून जगा। चांगदेवाला ही शिकवणूक देताना माऊलींनी किती किती विचार केला असेल आणि किती छोट्या अत्यंत लहानशा सूत्रामध्ये हे बांधून दिलं आहे एवढी मोठी गोष्ट। तेवी दृष्टा दृश्य दिशे, अतीत दृंगमात्र जे असे तेच दृष्टा दृश्य मिशे केवळ होय। हे दोन्ही कल्पित आहे, हे कल्पनेचा खेळ आहे दृष्टा दृश्य, आणि कल्पनेचा खेळ असल्यामुळे त्याहून भिन्न असलेला परमात्मा, परमात्मा कोण आहे, तो तर विश्वरूपाच्याही पलीकडचा आहे। तो परमात्मा याहून भिन्न असल्यामुळे आणि त्या अविद्येमुळे दृष्टा दृश्य रूपाने आपल्याला तो जाणवतो, आणि म्हणून त्याला म्हणतो आपण की हा परमात्मा दृश्य रूपात किंवा दृष्टा रूपात दिसतो। वेळेची मर्यादा झालेली आहे, आजच्या या 10व्या ओळीचं पुनरावर्तन करूया।
तेवी दृष्ट दृश्य दिशे अतीत दृग्भाव जे असे तेची दृष्टा दृश्य मिसे केवळ होय।
या 10व्या ओळीत फार सुंदर चर्चा सुरू आहे आणि ही ओळी फार खोल गहन अर्थाकडे आपल्याला घेऊन जात आहे। या सर्व गोष्टींचा पुढेही विचार आपण कंटिन्यू करू, आज इथे वेळे मर्यादेपोटी आपण थांबणार आहोत।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय।